अशा या निर्जीव कोटी कुळांच्या जीवनाला डॉक्टर बाबासाहेबांनी आधार दिला आणि त्या जीवांना मानाने जगण्याची हिंमत दिली. पण त्याआधी या जीवांना आधार किंवा आकार नव्हता, म्हणून बाबांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या समाज रचनेचा आधार घेऊन लोकशाहीची निर्मिती केली आणि या जातीयतेच्या अंधारातून जगण्याची एक नवीन वाट मोकळी केली.
जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,
तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती,
तुझी तेवड्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नात होती, अशी फौज माझी पुढे जात होती,
अशी फौज माझी पुढे जात होती, अशी फौज माझी पुढे जात होती.
गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी गुलामीची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती,
अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती.
मला दावलेली तुझी पायवा झाली आताची प्रकाशाची वाट,
वदे आज भारत कालची तुझी ती पेरणी उद्याच्या विकासात होती,
संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,
तरी भीमराया.